अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वतीश्चम इन्द्रश्च मे पूषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मे श्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथ्वी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षम् चम इन्द्रश्च मे देवश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे अगशुश्च मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेऽधिपतिश्चम उपागशुश्च मेऽन्तर्यामश्चम इन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मऋतुग्रहाश्च मेऽतिग्राह्याश्च मेन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मादित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हरियोजनश्च मे। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्त कुटे काका सादर करतील।
ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज रविवार दिनांक 26 एप्रिल 1987, वेळ सकाळी 6:30, स्थळ माया अपार्टमेंट्स, ध्यान मंदिर, कार्यक्रम ध्यान व ब्रह्मसूत्रावरील प्रवचन। 6:30 ते 8 स्वामीजी समवेतचे सामूहिक ध्यान ओंकार होऊन विसर्जित होत आहे। सर्वजण सावरून बसतायत, पटापट लाईट मात्र लागत नाहीत कारण वीज गेलेली आहे। पण एक गंमत अशी की स्वामीजी समोरील उजव्या बाजूच्या खिडकीतून येणारा एक सूर्यकिरण थेट स्वामीजींच्याच मुखावर पडल्याने आधीच तेजस्वी असलेले त्यांचे मुखमंडल आणखीनच उजळून गेलेले दिसत आहे। जणू तेजोनिधी लोह गोल, माधव हे गगनराज। बाहेरील मार्तंड आतल्या मार्तंडाला प्रणाम करण्यासाठी आलेला आहे। दोन्हीही मार्तंडच पण बाहेरील तापदायक असून विश्वाचे दर्शन घडविणारा तर आतील अत्यंत आल्हाददायक असून मावळवीत विश्वाभासू असलेला असे आपले स्वामीजी आता ध्यानामधून हळूहळू सावध होत आहेत। हरी हरी ज्ञानोबा माऊली स्वामीजी असे म्हणत सर्वावरून आपल्या प्रेमळ कृपादृष्टीरूपी अमृताचे प्रक्षेपण करीत प्रार्थनेनंतर आपल्या प्रवचनाला सुरुवात करीत आहेत। अथा तो ब्रह्मजिज्ञासा, पहिले सूत्र आपण पाहतो आहोत। ब्रह्मसूत्रातील सर्व सूत्रामागची मूलभूत कल्पना पहिल्या 4 सूत्रामध्ये सांगितलेली असल्याने ती अत्यंत महत्वाची आहेत। अथा तो ब्रह्मजिज्ञासा, अथ म्हणजे नंतर, अथा म्हणजे म्हणून, ब्रह्मजिज्ञासा कर्तव्य। अथा तो हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे असून गेल्या 3-4 प्रवचनामध्ये आपण त्यावर विवरण करीत आहोत। ब्रह्म हा सूक्ष्म विचार आहे। उपनिषदे सांगतात की ब्रह्माचा सूक्ष्म विचार अल्पबुद्धीच्या माणसाला शक्य नाही। ज्याचे चित्त मोहाने मूढ झालेले आहे अशा माणसाला शक्य नाही। त्याचे कारण मन, मनाचे काही संकल्प आहेत, काही विकल्प आहेत, जीवनाविषयी काही कल्पना आहेत। माझं घर असावं, गाडी असावी, बायको मुलं असावीत, मी कुणीतरी असावं, अशा मानमरातबाच्या आसक्तीच्या कल्पना ज्या मनामध्ये आहेत त्या मनानं ब्रह्मविचार ग्रहण करणं शक्य नाही। एखादा कुणी आश्चर्यवत याचा वक्ता असू शकतो। सद्गुरूंचा कृपांकित एखादा भाग्यवान साधक हा विचार समजू शकतो, त्याच्याविषयी बोलू शकतो। आपल्या इंद्रिय मनबुद्धीने याचं ग्रहण करणं शक्य नाही। मग याचा अधिकारी कोण ते आपण पाहत आहोत. जे साधन चतुष्ट संपन्न असेल तो याचा अधिकारी असं शास्त्रशुद्ध भाषेमध्ये सांगितलं आहे. चार प्रकारची साधना आहेत, त्यातील पहिलं आत्मान आत्मविवेक हे पहिलंच पायाभूत असं साधन आहे. शालांत परीक्षा पास झाल्याशिवाय महाविद्यालयात प्रवेश नाही हे जसं तसंच या परमार्थातही आहेच. साधन चतुष्ट्यातील दुसरं साधन आहे वैराग्य, म्हणजे इह अमूत्र फलभोग विराग. ऐहिक आणि पारमार्थिक जी कर्मे आपण करतो त्या कर्माच्या फलाविषयी वितृष्णा. आपण जे भोजन करणार आहोत त्यात विष आहे असं जर एखाद्याला कळलं तर तो जसा ताटच सांडून जातो तसं या संसारात अनित्यतेचं विष आहे हे ज्याला कळलं तो विरागीच होतो. इथं मुलगा जिवंत राहीलच याची खात्री नाही, मुलगी जावई राहतीलच असं नाही, आपण स्वतःच देहाने राहू असेही नाही. ही अनित्यता 24 तास डोक्यावर असताना आपण त्यातच आनंद मानतो. सुखदुःखाच्या गटांगळ्या खात त्या ब्रह्मविचाराचा अधिकार होण्याला पारखा होतो. जो संसारातील अनित्यता जाणतो त्याच्या वैराग्य दौडीचा पाठी लागे असं ज्ञानोबा म्हणतात. ज्ञानोबांचे शब्द अति गोड आहेत. ज्या ठिकाणी उपनिषदे ब्रह्मसूत्र थांबतात त्या ठिकाणी ज्ञानोबा सुरू करतात अशी मोठी मजा आहे. केवळ विरक्ती प्राप्त होईल एवढंच न म्हणता या जगामध्ये आत्मबोधानं संपन्न आणि कर्मफळाला विटलेल्या पुरुषाला त्याच्या घरी येऊन शांती माळ घालते असं सुंदर वर्णन ज्ञानोबा करतात. आता या सूत्रासाठी जो विराग सांगितला तो दोन प्रकारचा, वशिकार संज्ञक वैराग्य आणि परवैराग्य. वशिकार संज्ञक वैराग्य याचा अर्थ दृष्ट आणि अनुचारिक. सर्वच विषयाविषयी वितृष्णा, शब्द स्पर्श रूप रस गंध हे दृष्ट आणि अनुश्राविक अशा दोन्ही प्रकारचे विषय असतात. काही ऐकलेले असतात काही भोगलेले. हे कशा प्रकारचे असते त्याचे स्वानुभवावर आधारित एका अभंगात तुकोबा वर्णन करतायत. आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढी भिके कुतरी घर राखती, नांदणूक ऐशी सांगा नाही तरी वाया भागा, थोरपणा अंगा तरी ऐसे आणावे, अक्षय साचार केले साया सांनी घर, एरंड शिवार दुजा भार नाही सहाती, धन कण घरो घरी पोट भरे भिकेवरी, जतनती करी कोण गुरे वासरे, जाली सकळ निश्चिंती भांडवल शेण माती, झळझळीत भिंती वृंदावने तुळशीची, तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तुची करी अमुचा, असं हे वैराग्य. ज्या क्षणी पूर्णत्वाला पोहोचतं तिथून परवैराग्य सुरू होतं. परवैराग्य म्हणजे दृश्य जगतापासून मी वेगळा द्रष्टा आत्मा असा बोध अखंड राहणं, यालाच पुरुष ख्याती म्हणतात, यालाच सोहमबोध म्हणायचा. तोच मी आहे देहापासून अत्यंत अलिप्त आनंदरूप, माझ्या आनंदासाठी बाह्यवस्तूची गरज नाही. देहाच्या किमान गरजा भागवण्यापुरतं मिळालं की बाकी कशाचीही मला कदर नाही. इतकंच नव्हे तर ते गुण ती शांती ती दया ती क्षमा हे देखील नको. तुम्ही किती शांत आहात किती दयाशील आहात अशा इतरांच्या कौतुकास्पद बोलण्याने सुद्धा तो परमात्मा दुरावतो. एखाद्याची जर कीर्ती झाली तर त्यामुळे आपण मोठे झालो असा भास त्याला होतो आणि तो परमात्म्यापासून दूर जातो. म्हणून तुकोबा म्हणतात शांती क्षमा दया हेही नको मद पंढरीराया, हेच परवैराग्य. मनुष्य मुख्यतः गुंततो ते धन स्त्री पुत्र आणि गृह यामध्ये. याविषयी अत्यंत वितृष्णा असायला हवी. विचार करावा, घर माझं कसं, माझ्यानंतर ते मुलाचं किंवा आणखी दुसऱ्या कुणाचं तरी होणारच आहे, म्हणून ते आत्ताच मनातून काढून टाकावं. खरं तर घर करूच नाही, जन्म दो दिवसांची वस्ती कोठे तरी करावी, हे विश्वची माझे घर अशी वृत्ती असावी. धनाची आशा मुलाबाळांची आशा नवऱ्याची आशा स्त्रीची आशा सोडून द्यावी, मनातून सोडून द्यावी. बाह्यता पत्नीला सोडून द्यायचं काही कारण नाही, नवऱ्याला मुलाबाळांना टाकायचं कारण नाही, परंतु मनातून लक्षातच ठेवायचं की मी एकटा आहे, एकटा आलो एकटा राहणार आणि एकटाच जाणार. पंत बाळे कुंजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे नाही कुणाचा मी माझे न च कोणी नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी सर्वाविषयी प्रेम ठेवूनच हा निश्चय करायचा. साधन चतुष्ट्यातील आत्मान आत्मविवेक आणि वैराग्य या गोष्टीबद्दल ज्ञानोबा सांगतात की वाट सरू जसा एखाद्या मुक्कामाचे ठिकाणे काही काळच राहतो तसा तू या देहात काही काळापुरता वस्तीला आला आहेस असं समजून कुठेही ममत्व ठेवू नकोस. स्वामी स्वरूपानंद सांगतात त्याप्रमाणे धनसुतधारा असो दे पसारा नको देऊ थारा आसक्तीचे मग जनकाप्रमाणे राजेपणही चालते आणि शुकाचार्यासारखं विरागीपणही चालतं. पण आपण जणू जनक राजात आहोत असं समजून वैभवात लोळणं याने खरे वैराग्य येईलच असं नाही. प्रथम आत्मान आत्मविवेक मग वैराग्य नंतर शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व आवश्यक आहेत ब्रह्मजिज्ञासा करायला. कोणीही सामान्य माणूस ही जिज्ञासा करू शकत नाही. ब्रह्मसूत्र ऐकण्यासाठी आपण अधिकार संपन्न असलं पाहिजे. सांगितलेले गुण आपल्या अंगी यायला हवेत. नुसतं ऐकून तरी काय उपयोग. उदंड श्रवण केलेली पुष्कळ मंडळी असतील पण जे ऐकलं ते करायला पाहिजे. मनाने विषयांचा त्याग पाहिजे. मनात एक भगवंतच पक्का बसला पाहिजे. मग पुष्कळ वैभव असलं तरी ते बाधत नाही. वैराग्य वृत्ती सहजच साधते आणि तो मग ब्रह्माचा अधिकारी होऊ शकतो. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 अशा नामघोषात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींचे हे आजचे वचनामृतम संपन्न झाले. हरि ओम तत्सत्.
श्री रामचंद्र कृपा. कृपालु भजु मन हरण भव भय दारुण भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्यवंशनिकंदन भजु दीन बंधु दिनेश दानव दैत्यवंशनिकंदन रघुनंद आनंद कौशल चंद दशरथ नंदन रघुनंद आनंद कंद कौशल चंद दशरथ नंदन श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुण सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषण सिर मुकुट कुंडल तिलक चारु उदारु अंग विभूषण आजानु भुज शरचाप धर संग्राम जित खरदूषण श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुण इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम् इति वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम् मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खल दलगंजनम् मम हृदय कुंज निवास कुरु कामादि खल दलगंजनम् श्री रामचंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुण नवकंजलोचन कंज मुख कर कंज पद कंजारुण श्री राम चंद्र कृपालु भजु मन हरण भव भय दारुणं श्रीराम 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 राम श्रीराम
हरी हरी इतक सुंदर नाम इतक सुंदर भजन झालं आपण नाम घेऊया. आपल्याला हे नाम मोठ्यांदा न घेता श्वासावर घ्यायचं आहे. आपण प्रथम डोळे मिटून शांत बसू. स्तब्ध शांत निर्विचार. सगळं लक्ष श्वासावर एकत्रित, श्वास बाहेर जाताना समजून देत आणि आत येताना समजून देत आपण निर्विचार. श्वास नंतर घेईपर्यंतचा काळ आणि घेतल्यानंतर सोडण्यापर्यंतचा काळ छोटासा काळ, कारण आपला श्वास दीर्घ नाहीये. एवढ्या वेळापुरतं निर्विचार राहायचं आहे. श्वास घेताना निर्विचार, सोडताना निर्विचार. एक श्वास असा जमवायचा, त्याच्या पुढचा परत जमवायचा. एवढ्या छोट्या काळामध्ये निर्विचार, पुढच्या छोट्या काळामध्ये देखील निर्विचार. तुमच्या निर्धाराला देखील चुकून एखादा एखादा विचार उठतो असं तुमच्या लक्षात येईल, तो लगेच टाकून परत एका श्वासापुरतं निर्विचार असा अभ्यास जारी ठेवायचा. श्वासावर लक्ष ठेवणारे तुम्ही परमात्मा स्वरूप आहात अशी भावना करा आणि लक्ष ठेवा. निर्विचार. पण तुम्हाला माहीत असू देत की निर्विचाराकडे लक्ष ठेवणारा, निर्विचार राहून श्वासाकडे लक्ष ठेवणारा परमात्मा स्वरूप आहे. आता आपल्याला श्वासावर नाम घ्यायचं आहे. आपण ओम श्रीराम असं नाम श्वासावर घेणार आहोत. प्रत्येक वेळेला श्वास सोडताना आपल्याला नाम घ्यायचं आहे. ते नाम एकदा छोटासा श्वास तुम्ही सोडत असताना ओम म्हणाल, श्वास घेताना निर्विचार असाल, श्वास सोडताना श्री एवढा एकच शब्द म्हणाल, श्वास घेताना निर्विचार असाल, श्वास सोडताना राम असं म्हणाल, श्वास घेताना निर्विचार असाल, सोडताना निर्विचार असाल, परत घेताना निर्विचार असाल, आणि मग पुढचं नाम श्वास सोडताना ओम, त्याच्या पुढचा श्वास सोडताना श्री, त्याच्या पुढचा श्वास सोडताना राम. परमात्मा भावना कायम ठेवून नाम घ्यायचं आहे. एक नाम घेऊन झालं ओम श्री राम एवढं की एक श्वास घ्यायचा तेव्हा नाम नसेल, एक श्वास सोडायचा तेव्हा नाम नसेल, परत श्वास घ्याल तेव्हा नाम नसेल तर निर्विचारता असेल, आणि मग परत ओम श्री राम असं छोटं नाम सुरू करू आपण. श्वास सोडताना ओम, घेताना निर्विचार, सोडताना श्री, घेताना निर्विचार, सोडताना राम, घेताना निर्विचार, सोडताना निर्विचार, परत घेताना निर्विचार, परत नामाचं पुढचं आवर्तन, श्वास सोडताना ओम, निर्विचार श्वास घ्यायचा, परत सोडताना श्री, परत निर्विचार भावनेने श्वास घ्यायचा, परत सोडताना राम. एक ही श्वास वाया जाऊ देऊ नका. एक नाम घेऊन झाल्यानंतर एक श्वास नामाशिवाय निर्विचार असा घ्या. हे सर्व करत असताना नाम घेणारा आपण परमात्मा स्वरूप आहोत अशा भावनेत आहे. तर श्वास सोडताना तुम्ही मनातल्या मनात नाम घेत आहात. श्वास सोडताना ओम, घेताना निर्विचार, सोडताना श्री, घेताना निर्विचार, सोडताना राम, घेताना निर्विचार, सोडताना निर्विचार, घेताना निर्विचार, श्वास सोडताना ओम, पुढचा श्वास सोडताना श्री, त्याच्या पुढचा श्वास सोडताना राम, घेताना निर्विचार, सोडताना निर्विचार, घेताना निर्विचार, परत पुढच्या नामाचं आवर्तन सुरू. नाम घेताना तुमच्या स्वतःला देखील विसरून जा, देहाला देखील विसरून जा, परिसराला विसरून जा. श्वास सोडताना ओम, घेताना निर्विचार, सोडताना श्री, घेताना निर्विचार, सोडताना राम, घेताना निर्विचार आणि त्याच्यानंतर आता एकाच्या ऐवजी दोन निर्विचार श्वास घ्यायचे आणि सोडायचे. सोडताना निर्विचार, घेताना निर्विचार, परत सोडताना निर्विचार, घेताना निर्विचार, सोडताना ओम, घेताना निर्विचार, सोडताना श्री, घेताना निर्विचार, सोडताना राम, घेताना निर्विचार आणि त्याच्यानंतर श्वास सोडताना आणि घेताना निर्विचार असे दोन श्वास जाऊ द्यायचे एकाच्या ऐवजी. पुन्हा नाम चा तुम्ही परमात्मा भावनेनी आहात, नाम घेत आहात. आता श्वासावर लक्ष ठेवायच्या ऐवजी भ्रुकुटी मध्यापाशी आज्ञाचक्रापाशी लक्ष. श्वास सोडताना नाम, घेताना निर्विचार, अशा प्रकारचं नाम तसंच. भ्रुकुटी मध्यापाशी लक्ष देताना, श्वास सोडताना घेताना तुम्हाला समजतो आहे, त्यामुळे नाम तसंच, आज्ञाचक्राकडे लक्ष. जेव्हा निर्विचार दोन श्वास थांबून राहाल तेव्हाही केवळ आज्ञाचक्राकडे लक्ष. तुमच्यापैकी काही जणांना असं शक्य आहे की नाम चालू ठेवायच्या ऐवजी निर्विचार परमात्म्याशी एकरूप होऊन मस्तकाच्या प्रदेशामध्ये थांबून राहणंच घडत असेल तर होऊ देत. जसं ज्यांचं सहज होणार नाही त्यांनी नाम चालू ठेवायचं. आता नामाचा आग्रह मात्र नाही. तुम्ही जर चिदाकाशात थांबून राहू इच्छित असाल तर परमात्मा भावनेने जरूर थांबून राहा. श्वास ही थांबतील किंचित काळ. थांबून राहू देत. नैसर्गिक गतीने श्वास चालतील आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करावं असं वाटत असेल करा. खोल ध्यानाची स्थिती आहे. आपल्याला हळूहळू डोळे उघडायचे आहेत. त्याच्या आधी किंचित काळ परत श्वासावर लक्ष ठेवून राहा. आपल्या सद्गुरूंना मनोमन नमस्कार आपण करूया. त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आहे शांती समाधानाच्या रूपाने. त्यांची कृपा आपल्याला लाभते आहे. आपले तळहात किंचित एकमेकांवर घासून चोळून आपल्या चेहऱ्याला डोळ्याला स्पर्श करून हरी हरी हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. हरी हरी हरी. जे सुख आपल्या सगळ्यांना मिळालं हे आपल्या हक्काचं सुख आहे, हे सुख आपल्या इंद्रियांवर अवलंबून नाही, आपल्या परिस्थितीवर अवलंबून नाही, आपल्या वयावर अवलंबून नाही, हे सुख मनाचं नाही, तर मन नाहीसं झाल्यानंतरचं हे सुख आहे। हे सुख आत्मसुख स्वरूप सुख आहे। हे सोपं आहे, याच्यात अवघड काही नाही, फक्त प्रयत्न करणारे पाहिजेत म्हणजे झालं। तुमच्यासारखे प्रयत्न करणारे भेटले तर सहज सांगावं असं वाटतं। अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी मग आम्हासीच वाणी कायसी सांगावयाची। हे जे प्रयोग आहेत हे प्रयोग आपला आपल्याला सहज करता येण्यासारखे आहे। एक प्रश्न आहे, अमेरिकेतल्या एका साधकाने विचारलेला आहे, श्वासाच्या सहजच निघणाऱ्या आवाजाला सोहम ध्वनी नाद म्हणतो व सोहम म्हणजे तोच मी असा अर्थ संस्कृत मध्ये आपण भारतीय लावतो। अमेरिकेत एकाने असा प्रश्न केला की श्वासाच्या सहज होणाऱ्या आवाजाला तोच मी हाच अर्थ कसा? प्रत्येक भाषेत संस्कृतीत तसा अर्थ नसेलही, श्वास युनिव्हर्सल आहे, पण त्याच्या आवाजाला अर्थ तोच मी हा का लावला गेला? तसा अर्थ न लावता नुसते श्वासावर लक्ष दिले तर मन निर्विकार होते। त्याला आपल्या एका सत्संगातील सोहमवरच्या उत्तराचे ट्रान्सलेशन करून सांगितले, कंसात लिहिले लाईन बाय लाईन, त्यावर त्याने हा प्रश्न विचारला आहे। त्यावर आमचे डिस्कशनही झाले, पण आपल्याकडून त्यास उत्तर हवे आहे। त्याचे नाव जॉन रँडल असे आहे, ज्याच्याशी त्यांनी ही चर्चा केली, त्या माणसाचं नाव त्यांनी दिले। यांनी यांच्या अमेरिकन मित्राला असं सांगितलं असेल की श्वासावर लक्ष द्यायचं, श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम, अशा प्रकारची भावना करायची, आणि सो आणि हम याचा अर्थ तोच मी आहे अशी भावना करायची, तो परमात्माच मी आहे अशी भावना करायची। संस्कृत मध्ये सहा याचा अर्थ ते, या ठिकाणी अर्थ घेताना ते याचा अर्थ परमात्मा तत्व, आणि अहम याचा अर्थ मी, या ठिकाणी देह मन बुद्धीच्याही बुडाशी असणार शुद्ध जाणीव तत्व म्हणजे मी, देह नव्हे। सोहम या शब्दाचा देखील थेट अर्थ तो आणि मी एवढाच आहे, सोहम अस्मी असा मूळ शब्द आहे, असं मूळ वाक्य आहे, तोच मी आहे। भाग त्याग न्यायानी तो याचा अर्थ परमात्मा आणि मी याचा अर्थ जीव, जीवच मी परमात्म स्वरूप आहे असा अर्थ लक्षित करून हा सोहम सांगितला गेला। संस्कृत मध्ये अर्थातच सोहम या शब्दाचा सरळ अर्थ आहे तो मी, अमेरिकेत असा प्रश्न विचारला की हे तुमच्या भाषेत असू शकेल संस्कृत मध्ये सोहम म्हणजे तोच मी, पण इंग्रजीत या सोहम शब्दाला अर्थ काय राहिला आणि आम्ही अशा प्रकारची भावना आणायची तरी कशी, असा त्याला एका अमेरिकन मित्रांनी प्रश्न विचारला. जे इंग्रजीत आहे तर तेच मराठी करता लागू नाही का होत? बघा बरं, आपण काही संस्कृत बोलणारे लोक आहोत, संस्कृत मधून आपली भाषा निर्माण झाली हे जरी खरं असलं तरी सो या शब्दाचा अर्थ थोडाच मराठीत तो असा आहे. आपण तो अर्थ समजून घेतो आणि अहम हा शब्द देखील मराठीत आपण इतका सरसहा वापरत नाही, तरी देखील मराठीत तो शब्द आहे. पण सो हा शब्द मराठीत कुठे आहे? पण संस्कृत मधून आपली भाषा आलेली असल्यामुळे आपल्याला थोडं तरी सोपं जातं एवढंच. नाहीतर खरं आपल्यालाही हा प्रश्न पडायला काही हरकत नाही, तो जो जॉन रँडलला प्रश्न पडला. तरी देखील काही काही शब्द आणि त्याच्या संकल्पना अशा असतात की त्या भाषेतल्या खास करून असतात आणि दुसऱ्या भाषेत तशा प्रकारचा शब्द नसतो, पण तशा प्रकारचा शब्द आणि संकल्पना दुसऱ्या भाषेत सहज उचलून घ्यायला लागते. जसं सुनामी हा शब्द मराठीत नाहीये, पण आता आपण सगळे म्हणतो की नाही जणू सुनामी चाली, काय काय आली सुनामी? सुनामी हे काय कुठला भारतीय शब्द आहे? तो एक जपानी शब्द आहे. समुद्राच्या अंतर्गत जर भूकंप झाला तर भूगर्भामध्ये जी हालचाल निर्माण होते त्यामुळे खालपासून पाणी ढवळून निघतं आणि मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि त्या समुद्रात मर्यादा सोडून आत जमिनीवर येतात. याला जपानमध्ये सुनामी असं म्हणतात. त्याचं स्पेलिंग देखील आधी टीनी सुरू होणार असं आहे, पण सुनामी असं म्हणतो. पण आपल्याला काय अडचण आहे सुनामी हा शब्द समजायला? जेव्हा प्रथम त्या सुनामी लाटा आल्या इकडे आपल्या मद्रासच्या तामिळनाडूच्या देखील किनाऱ्यावर आल्या, आपल्याला माहित नव्हता हा शब्द, पण आता मराठीत हा शब्द आला. भाषा समृद्ध होत असते आणि अर्थासकट आला आणि तो शब्द इंग्रजीत देखील नव्हता. तर जसाच्या तसा जपानी शब्द त्यांनी उचलला आणि सुनामी म्हणायला सुरुवात केली. काय अवघड आहे, काय अशक्य आहे, काय अडचण आहे? काही अडचण नाही आली. तसा सोहम हा शब्द आहे. हा मराठीत जरी नसला तरी आपण उचलला, इंग्रजीत जरी नसला तरी त्यांनी उचलला पाहिजे. शब्दापेक्षा भावनेला अर्थात अधिक महत्व आहे. ही भावना सोहम या शब्दानी जास्त चांगली ठेवता येते. त्याचा ध्वनी सोहम सारखा भासतो. एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोहम सोहम ऐसे शब्द होती. हे जे शब्द आहेत या हा शब्द देखील भासतोच असंच आहे. सोहम सारखं काही भासलं पण आपण परमात्माच आहोत, परमात्मा स्वरूपच आहोत अशा भावनेनी साधना करू लागलेल्या साधकाला तो परमात्मा भावना ठेवण्यासाठी सोपा जायला लागला. असं असल्यामुळे त्यांनी सोयीस्कर अर्थ काढला या शब्दाचा, सोहम असा. असं असल्यामुळं हा शब्द तसा युनिव्हर्सल व्हायला काही हरकत नाही सुनामी सारखा. आपल्याकडे देखील आता मराठी देखील आता ती शुद्ध आहे की अशुद्ध आहे, तिथे एसपी कॉलेजमध्ये जे साहित्य संमेलन भरलं त्यांचा विषय आहे. पण त्यांनी फार इमोशनपणा केला असा शब्द आहे का? काही इमोशनपणा केला अशा या भाषा एकमेकात उगीचच मिसळत असतात. भाषा शुद्धीचा आपला वर्ग नाही आहे चाललेला. त तर जे जे मुळात ज्ञान आहे ते ज्ञान जसंच्या तसं संपादन करण्यासाठी म्हणून जर माध्यम म्हणून भाषा असेल तर ती भाषा योग्य अर्थाने स्वीकारणं असा विषय आहे. म्हणून हा सोहम अमेरिकेत जरी तरी देखील सोहम हा शब्द या अर्थाने स्वीकारावा जसं त्यांनी सुनामी स्वीकारला. अनेक शब्द स्वीकारले असतील इंग्रजीनी देखील. इंग्रजीनी खूप शब्द स्वीकारले असं मी मध्यंतरी वाचलं आणि ते त्यांच्या तऱ्हेने त्यांनी ते लिहिले आणि प्रचारात आणले आणि त्यांची भाषा ते संपन्न बनवत गेले. तसा सोहम शब्द देखील ते आणतील. जर फार मोठा प्रचार आणि प्रसार तिथं झाला तर सोहम शब्द देखील ते आणतील. आज जो एकाला प्रश्न पडलेला आहे पण स्वीकारण्याची प्रवृत्ती मात्र हवी. हा जो जॉन रँडल आहे तो सहज स्वीकारेल. भारतीय मनुष्य तितका स्वीकारेल की नाही कोण जाणे. पण आपण देखील इंग्रजी शब्द बेमालूमपणाने स्वीकारलेले आहेत. जसं टेबल हा आता मराठी शब्द झालेला आहे. अशा प्रकारे भाषा एकमेकांमध्ये मिसळून जातात. त्यांनी म्हटलंच आहे श्वास युनिव्हर्सल आहे पण त्याच्या आवाजाचा अर्थ तोच मी हा का लावला गेला अशा करता लावला गेला की तोच मी आहे अशी भावना ठेवण्यासाठी म्हणून साधनेला बसला. तोच मी आहे असा बोध प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून साधनेला बसला. तसा अर्थ लावला त्यांनी त्या शब्दाचा. स्वामीजी मी अनेक वेळेला खरं सांगितलेलं आहे पण चाकरमाने लोक पुण्याहून मुंबईला रोज नोकरी निमित्ताने जाताना आपल्या रोजच्या प्रवासाच्या अशा या अवस्थेकडे असहाय्यतेने पाहत आणि आपल्याशीच हसत रेल्वेच्या आवाजावर देखील त्यांनी एक गाणं बसवलं आणि स्वामीजी रेल्वेच्या आवाजाची नक्कल करत ते सांगायचे कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी. रेल्वेचा जो आवाज धडधडधडधडधडधड असा आवाज येत असतो त्याच्यावर त्यांना असं सुचलं की आपला हा रोज प्रवास सकाळी 6 उठा स्टेशनवर धावत पळत जा रात्री 8:30 घरी या कशासाठी आपण हे करतोय. तर त्या रेल्वेच्या आवाजावरच त्यांना हे शब्द सापडले कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी कशासाठी पोटासाठी असो. आता हा काही रेल्वेचा आवाज नाहीये रेल्वेतून निर्माण झालेला हा आवाज नाहीये तुमच्या मनातून निर्माण झालेला आवाज आहे. तसंच हा सोहम देखील तुमच्या आंतरिक बोधातून आतून निर्माण झालेला शब्द आहे. तो त्या श्वासावर सहज लावला गेला सोपं जायला लागलं. तोच मी आहे हे अनुसंधान ठेवणं सोपं जायला लागलं आणि हा बेमालूमपणाने आला. परत संस्कृतमध्ये आपल्या इथं काय सुरुवात संस्कृतमधूनच झालेली असणार प्रत्येक वेळेला असं असल्यामुळं तो त्यांना सोहम सारखा भासला आणि आपल्यालाही सोहम सारखा भासायला काही अडचणी येत नाही आणि त्यांना देखील येऊ नये अशा करता. हा सोहम या अर्थानेच या श्वासाकडे पाहावं कारण या श्वासाचा जो मतलब आहे तो मतलब केवळ सोहम नसून
परमार्थामध्ये नाम विरुद्ध नाम
साधना विरुद्ध साधना, सत्पुरुष विरुद्ध सत्पुरुष असं काही नाही, संप्रदाय विरुद्ध संप्रदाय असं काही नाही. अनेक प्रकारच्या युक्त्या आहेत, त्या युक्त्या कशा अंगीकाराव्यात हा प्रश्न आहे. त्याकरताच हा या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मी ओम श्री राम आपल्याला सगळ्यांना जमलं, तो जॉन रँडल आहे त्याला देखील जमेल, सगळ्यांना जमण्यासारखं आहे, याच्यात अवघड काही नाही. फक्त त्या तऱ्हेने हे समजलं पाहिजे, समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले असं समर्थ म्हणतात. तसं समजून केलेली उपासना ही नेहमी अतिफळ देते, प्रतिफळते. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.